सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत अँड मॉर्निंग नंबर वन मध्ये बर्थडे सेलिब्रेशन सुरू आहे. सगळ्यात आधी तर घरातल्या सगळ्यात छोट्या व्यक्तीचा ज्या दिवशी असतो वाढदिवस तो दिवस सणापेक्षा काही कमी नसतो. आज पगार साहेबांच्या घरातलं वातावरण तसंच असणार आहे कारण आज वरदानचा वाढदिवस असतो. हाऊ स्वीट. 3 वर्षांचा त्यांचा गोडसा पोरगा आहे वरदान विशाल पगार. त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा पाठवल्या आहेत आजी बाबा पप्पा मम्मी नितिन परदेशी दादाजी वाघ धनंजय खांडे हर्षल पगार आणि विनोद गीते या सगळ्यांनी. सोबतच त्यांचा संपूर्ण कालभैरव चौक आणि मित्र परिवार सगळे मिळून वरदानला म्हणतायत हॅपी बर्थडे. तुम्ही जिंदगी में खुशियों का वरदान मिले सुखाचं वरदान मिळो. वा वा. कार्तिकचा सुद्धा आला होता कॉल. कार्तिकच्या भावाचा असतो आज वाढदिवस. सचिन कुलकर्णी त्याचं नाव आहे. सचिन आज 13 वर्षांचा झालाय. क्या बात है. सो प्रगती पथावर आहे पोरगा. त्याला पण वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. नाशिक मध्ये ज्यांचे कोणाचे वाढदिवस आहेत सगळ्यांना हॅपी बर्थडे विश करत तुमच्याच साठी 4 ट्रॅक्स येत आहेत थोड्याच वेळात. एन्जॉय. बजाते राहू.